ए सगुंदा
अव काय झालं कारभारी
तुला आवाज ओळखू येत नाही काय?
हा आवाज येतोय ना ओळखू, आला वाटतं दारू पिऊन.
अंड्याची चटणी दोन चपात्या दे इकडं.
कशाची अंड्याची चटणी करून द्यायची? अव दाळ खायची मुश्किल, एक तर तुम्ही काम धंद्याला सुद्धा जायना आणि तुम्हाला अंड्याची चटणी कुठन करून द्यायची?
तुला दे म्हणतोय का नाही? तुझ्या आईला
कारभारी मारू नका बर का.
बघ ती डाळीचं कालवण दे फेकून तिकडं.
डाळीचं कालवण फेकून दे
निघालो मी.
हा जावा, गेलं तरी चालेल रुसून तुम्ही.
हा गेला या खचून तरी येईना दिसून, हा गेला या खचून तरी येईना दिसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून. हा गेला या खचून तरी येईना दिसून, हा गेला या खचून तरी येईना दिसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून. नाही घरात कुटक भांड, नाही बोलायला चांगलं तोंड, नाही घरात कुटक भांड, नाही बोलायला चांगलं तोंड, त्याचा स्वभाव आहे अर्धांड, घडी घडीच मलाच भांड, तरी साऱ्या गावाला यो सांगी हसून, तरी साऱ्या गावाला यो सांगी हसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून. या घराला मोडक दार, चार बाजून पळतय वार, आई घराला मोडक दार, चार बाजून पळतय वार, याला सारीच उघड्यावर हाय ती साडीच उघड्यावर, याच ऐकण लहान पोर, कुणी बोललं रागान तरी धावतोय हसून, कुणी बोललं रागान तरी धावतोय हसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून, खातूया बसून अनबाई जातूया रुसून. असा तारास याचा बाई मी कुठवर सहन करू, असा त्रास याचा बाई मी कुठवर सहन करू, याला सांगून दमले आता हा नेहमीच पितुई दारू, याला सांगून जमले आता हा नेहमीच पितोय दारू हनुमंत ईश्वरचा सल्ला घ्यावा बसून हनुमंत ईश्वरचा सल्ला घ्यावा बसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून हा गेला या खचून तरी येईना दिसून हा गेला या खचून तरी येईना दिसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून खातूया बसून अनबाई जातूया रुसून